आकाशवाणी मुंबई, नेहा कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. डिजिटल इंडिया उपक्रमामुळे देशानं सशक्तीकरणाच्या एका नव्या युगात प्रवेश केल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. रेल्वेच्या सर्व प्रवासी सेवा एका ठिकाणी उपलब्ध करून देणाऱ्या रेल्वन ॲपचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते उद्घाटन. विधानसभेत नाना पटोले यांचं दिवसभरासाठी निलंबन. विरोधकांचा दिवसभराच्या कामकाजावर बहिष्कार टाकत सभात्याग. आणि मराठीच्या मुद्द्यावर शनिवारी मुंबईत होणाऱ्या मेळाव्यात उद्धव आणि राज ठाकरे सहभागी होणार. डिजिटल इंडिया अभियानाचा दशकपूर्ती सोहळा आज देशात साजरा केला जात आहे. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करत प्रशासनात सुधारणा करणं आणि नागरिकांचं एकूण जीवन सुलभ करणं या उद्देशानं 2015 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभियान सुरू केलं होतं. या संदर्भात समाज माध्यमावर जारी केलेल्या संदेशात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 140 कोटी भारतीयांच्या सामूहिक संकल्पामुळे देशानं डिजिटल पेमेंट्समध्ये मोठी झेप घेतल्याचं नमूद केलं. शहरी भागापासून ते गलवान, सियाचीन आणि लडाखसारख्या दुर्गम लष्करी भागापर्यंत हायस्पीड इंटरनेट पोहोचलं आहे. UPI द्वारे दरवर्षी 100 अब्जांहून अधिक व्यवहार होत असून जागतिक पातळीवरच्या रिअल टाईम डिजिटल व्यवहारांपैकी जवळपास निम्मे व्यवहार आता भारतात होत असल्याचं प्रधानमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलंय. या अभियानानं कोट्यावधी लोकांच्या जीवनात स्थान मिळवलं आणि देशानं सशक्तीकरणाच्या एका नव्या युगात प्रवेश केला असं नमूद करत आरोग्य आणि शिक्षण अशा क्षेत्रांनाही यामुळे मोठा लाभ झाल्याचं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज रेल्वेच्या सर्व प्रवासी सेवा एका ठिकाणी उपलब्ध करून देणाऱ्या रेल्वन ॲपचं उद्घाटन केलं. अनारक्षित तिकीट काढणं, रेल्वेगाड्यांची चौकशी, प्रवास नियोजन, मदत सेवा आणि खानपान सेवा या सेवा या ॲपवर उपलब्ध आहेत. सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टीमच्या स्थापना दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात त्यांनी याबद्दल माहिती दिली. रेल्वे अधिकाऱ्यांनी प्रवाशांच्या सुरक्षेवर भर दिला पाहिजे असं ते म्हणाले. हे ॲप अँड्रॉइड प्ले स्टोअर आणि iOS ॲप स्टोअरवरून डाउनलोड करता येणार असून त्यासाठी सिंगल साइन इन सुविधा उपलब्ध आहे, त्यामुळे अनेक पासवर्ड लक्षात ठेवण्याची गरज नाही. वस्तू आणि सेवा कर प्रणालीला आज 8 वर्ष पूर्ण झाली. आर्थिक एकात्मता आणि कर सुधारणांच्या दिशेनं एक मोठा बदल म्हणून 2017 GST प्रणाली लागू करण्यात आली. GST कर अनुपालन सोपं केलं असून व्यवहारांसाठी खर्च कमी केला आहे. तसंच राज्यांमध्ये वस्तूंची अखंड वाहतूक सुनिश्चित केली आहे. देशातल्या वस्तू आणि सेवा कराचे दर GST परिषदेद्वारे निश्चित केले जातात, ज्यामध्ये केंद्र आणि राज्य तसंच केंद्रशासित प्रदेश सरकारांचे प्रतिनिधी समाविष्ट असतात. करदाता सेवा महासंचालनालयानं मुंबई विभाग आज वस्तू आणि सेवा कर प्रणालीचा 8वा वर्धापन दिन साजरा करत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदावर राजीव निवतकर, डॉ दिलीप भुजबळ पाटील आणि महेंद्र वारभुवन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतची अधिसूचना राज्य सरकारनं जारी केली आहे. परदेशात काम करणाऱ्या भारतीयांनी भारतात पाठवलेल्या पैशात 2024-25 या वर्षात 14% वाढ झाली आहे. 135 अब्ज 46 कोटी इतका विक्रमी पैसा भारतात आल्याची माहिती रिझर्व्ह बँकेनं दिली आहे. त्यात 10% खाजगी हस्तांतरण आहे. याबाबतीत भारत अव्वल स्थानी असून मेक्सिको दुसऱ्या, चीन तिसऱ्या स्थानावर आहे, फिलिपीन्स चौथ्या तर पाकिस्तान 5व्या स्थानावर आहे. जागतिक बँकेच्या अर्थशास्त्रज्ञांनी ही आकडेवारी गोळा केली आहे. परदेशी काम करणाऱ्या भारतीयांची संख्या 1990 ते 2024 या काळात तिपटीनं वाढली आहे. विधानसभा निवडणुकीत बंडखोरी केल्यानं निलंबित करण्यात आलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री राजेंद्र मुळूक यांचं निलंबन पक्षानं आज मागे घेतलं. नवी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत निलंबन मागे घेण्यात आलं. उत्तर महाराष्ट्रातल्या 2 माजी आमदारांनी आज मुंबईत भाजपात प्रवेश केला. धुळ्यातले काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील आणि नाशिकमधले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अपूर्व हिरे यांनी आज भाजपात प्रवेश केलाय. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या 2ऱ्या दिवसाच्या कामकाजाला आज प्रश्नोत्तराच्या तासानं सुरुवात झाली. अधिक व्याज देणाऱ्या किंवा लोकांची फसवणूक करणाऱ्या योजना रोखण्यासाठी पोलिसांनी कारवाई मोहीम सुरू केली आहे. अशा कंपन्यांविरुद्ध देखील कारवाई करण्यात येत आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली. आर्थिक गुन्हे शोधून काढून त्यांच्यावर कारवाईसाठी विशेष पथक तयार करण्यात आलं आहे. जनतेनं देखील अशा फसव्या योजनांवर विश्वास ठेवू नये असं ते म्हणाले. बीड जिल्ह्यात शाळकरी मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणात एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या चेतन तुपे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. कालबद्ध पद्धतीनं हा तपास पूर्ण करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असंही मुख्यमंत्री म्हणाले. राज्यात प्रदूषण करणाऱ्या 304 उद्योगांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे, तर 318 उद्योगांवर ते बंद करण्याची कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. राज्य सरकारनं गिरणी कामगारांचा घरांचा प्रश्न सोडवावा अशी मागणी शिवसेनेच्या दिलीप लांडे यांनी केली. मुडकळीला आलेल्या इमारतींचा प्रश्न अतिशय गंभीर असून पोलीस वसाहत, बेस्ट वसाहत यांचा पुनर्विकास करणं ही म्हाडाची जबाबदारी असल्याचं ते म्हणाले. मुंबईतला मराठी माणूस बाहेर जाऊ नये यासाठी सरकारनं प्रयत्न करावेत असंही ते म्हणाले. विधानसभा अध्यक्षांच्या आसनाकडे धावून जात राजदंडाला स्पर्श केल्याप्रकरणी काँग्रेस सदस्य नाना पटोले यांनी आज दिवसभरासाठी सभागृहातून निलंबित करण्यात आलं. या निर्णयावर नाराजी व्यक्त करत विरोधकांनी दिवसभराच्या कामकाजावर बहिष्कार टाकत सभात्याग केला. याविषयी बोलताना नाना पटोले म्हणाले,
जो शेतकऱ्यांच्या बद्दल बोलेल त्याला निलंबित करायचं सभागृहातून, आणि जे शेतकऱ्याच्या विरोधात बोलतात, शेतकऱ्यांची चेष्टा करतात, त्यांना सन्मानाने वागवतात अशा पद्धतीचे सरकार आहे. आज महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे, पिकाच्या पिकं नाहीशी झालेली आहे. शेतीचा हंगाम आला, शेतकऱ्यांजवळ पैसे नाहीत, घेतलेलं जे धान्य होतं त्याचे पैसे अजूनपर्यंत शेतकऱ्यांनी दिले नाहीत अशा पद्धतीचे सरकार आहे.
विधान परिषदेत आज अवैध वाळू उपसा प्रकरण आणि संबंधित प्रकरणी दोषींवर कारवाईच्या मुद्द्यावर चर्चा झाली. स्थानिक घरकुलांना वाळू उपलब्ध होत नसल्यानं वाळू तस्करी होत असल्याचा मुद्दा दादाराव केचे यांनी उपस्थित केला. मात्र राज्य सरकारच्या वाळू धोरणाअंतर्गत स्थानिक तहसीलदारावर आणि तलाठी यांना घरकुलांना वाळू उपलब्ध करण्याची जबाबदारी निश्चित केल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. संबंधित वाळू भ्रष्टाचार प्रकरणी माहिती घेऊन पावसाळी अधिवेशन संपण्यापूर्वी निवेदन करण्याचं बावनकुळे यांनी जाहीर केलं. राज्य सरकारनं हिंदी सक्तीचा शासन निर्णय मागे घेतल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संयुक्तपणे विजयी मेळावा घेणार आहेत. दोन्ही पक्षांनी आपल्या अधिकृत समाज माध्यमावर याविषयी माहिती दिली. मुंबईत वरळी इथं येत्या शनिवारी आयोजित या विजयी मेळाव्याला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. संत तुकाराम महाराज पालखीचं आज सोलापूर जिल्ह्यात आगमन झालं. जिल्हा प्रवेशानंतर माळशिरस तालुक्यात अकलूज इथल्या सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात गोलरिंगण झालं, त्यानंतर अश्वरिंगण झालं. यावेळी पालखी रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली, तर पोलिसांच्या बँड पथकानेही पालखीचं स्वागत केलं. यावेळी संत तुकाराम महाराजांच्या अश्वाचं आणि पादुकांचं पूजन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आलं. विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी पालखी सोहळ्यातले वारकरी पंढरीच्या वाटेवर लगबगीनं चालत आहेत. आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूर इथं विठ्ठलाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी एसटीनं 5,200 बसची व्यवस्था केली आहे. या बसेस घेऊन येणारे चालक, वाहक, इतर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या चहा, नाश्ता आणि जेवणाची मोफत व्यवस्था केली जाईल अशी घोषणा परिवहन मंत्री तसंच एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली आहे. आषाढी वारीच्या काळात म्हणजे 5, 6 आणि 7 जुलै या दिवशी चंद्रभागा बसस्थानक, भीमा बसस्थानक, विठ्ठल बसस्थानक आणि पांडुरंग बसस्थानक इथं सुमारे 13,000 एसटी कर्मचाऱ्यांना मोफत भोजन व्यवस्थेचा लाभ मिळेल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. डिजिटल इंडिया उपक्रमामुळे देशानं सशक्तीकरणाच्या एका नव्या युगात प्रवेश केल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. रेल्वेच्या सर्व प्रवासी सेवा एका ठिकाणी उपलब्ध करून देणाऱ्या रेल्वन ॲपचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते उद्घाटन. विधानसभेत नाना पटोले यांचं दिवसभरासाठी निलंबन. विरोधकांचा दिवसभराच्या कामकाजावर बहिष्कार टाकत सभात्याग. आणि मराठीच्या मुद्द्यावर शनिवारी मुंबईत होणाऱ्या मेळाव्यात उद्धव आणि राज ठाकरे सहभागी होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.